चीनीमंडी.com पॉडकास्ट।
एअर इंडिया बीपीसीएलची मार्च पर्यंत विक्री, निर्मला सीतारामन। एअर इंडिया आणि भारतीय पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या दोन सरकारी कर्मचाऱ्यांची निर्गुंतवणूक प्रक्रिया मार्च 2020 पर्यंत पूर्ण केली जाईल, अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. चालू आर्थिक वर्षात 1,00,000 कोटी रुपयांच्या निर्गुंतवणुकीचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीनं या दोन्ही कंपन्या महत्वपूर्ण आहेत. वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीची प्रक्रिया सुरू होण्याआधीच गुंतवणूकदारात कमालीचा उत्साह आहे. मार्च 2020 पर्यंत या दोन्ही कंपन्यांची विक्री करण्याचा आमचा पक्का विचार आहे. चालू आर्थिक वर्षात 1,00,000 कोटी रुपयांच्या निर्गुंतवणुकीचं सरकारचं उद्दिष्ट आहे. मागच्या वर्षी गुंतवणूकदारांकडून फारसा प्रतिसाद न मिळाल्यानं सरकारला एअर इंडियाचे समभाग विक्री करण्याची योजना गुंडाळावी लागली होती. अर्थव्यवस्थेतील सुस्ती पळवून लावण्यासाठी सरकारनं योग्य वेळी पावलं उचलल्यानं अनेक क्षेत्र नैराश्यातून बाहेर आले आहेत. उद्योग क्षेत्रातील अनेक कंपन्यांच्या प्रमुखांना ताळेबंदात सुधारणा करण्यास सांगण्यात आलं असून यापैकी अनेक उद्योग नवीन गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत, असं त्या म्हणाल्या. काही क्षेत्रातील सुधारणांसह अन्य सुधारणात्मक उपायांमुळे GST वसुलीत वाढ होईल अशी आशा आहे. सर्वोच्च न्यायालयानं SR स्टील संबंधी दिलेल्या निकालामुळे लक्षणीय सुधारणा झाल्या. आगामी तिमाहीत याचा प्रभाव बँकांच्या ताळेबंदावर दिसून येईल.